नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. लद्दाख केंद्रशासित प्रदेशातील कारगिल परिसरात आज पहाटे भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.2 एवढी नोंदवली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 15 किलोमीटर खोल असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी रशिया युक्रेन युद्धविरामाला सहमती दर्शवली आहे. यासंदर्भात काही मुद्द्यांवर काम करण्याची गरज असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. या युद्धाकडे लक्ष दिल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगभरातल्या इतर नेत्यांचे पुतीन यांनी आभार मानले आहेत. या आठवड्याच्या प्रारंभी सौदी अरब इथं झालेल्या चर्चेदरम्यान युक्रेननं ही युद्धविरामाला सहमती दर्शवली आहे. धुलिवंदनाचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अबाल वृद्धांसह सर्वच जण विविध रंगात न्हाऊन गेल्याचं चित्र दिसून येत आहे. नागरिकांनी नैसर्गिक रंगाच्या वापरासह पर्यावरणपूरक पद्धतीनं हा सण साजरा करण्याचं आवाहन प्रशासनासह पर्यावरणवादी संघटनांच्या वतीनं करण्यात आलं होतं. त्यानुसार बहुतांश भागात नागरिक कोरड्या रंगानं धुलिवंदनाचा सण साजरा करत असल्याचं दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वतरांगांमधील आदिवासींची प्रसिद्ध अशी राजवाडी काठीची होळी आज पहाटे 5:30 प्रज्वलित करण्यात आली. इसवी सन 1242 काठी संस्थांचे राजे उमेदसिंग यांनी सातपुड्यातील आदिवासी बांधवांना एकत्र करत या काठीच्या राजवाडी होळीला सुरुवात केली होती. तेव्हापासून प्रचलित असलेल्या विधी परंपरेनुसार ही काठीची राजवाडी होळी साजरी केली जाते. आदिवासी बांधव मोरख्या, बुध्या, बावा, डानखोर अशी विविध रूपं धारण करून पारंपरिक वेशभूषेत ढोल, बिजरी, घुंगराच्या तालावर थिरकताना दिसून आले. पुढचे 15 दिवस सातपुड्यात होळीचा हा उत्सव साजरा केला जातो. येत्या शनिवारपासून राज्यात गायीच्या आणि म्हशीच्या दूध दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुण्यात कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गायीच्या दुधाची विक्री आता 56 रुपये प्रतिलिटरवरून 58 रुपये प्रतिलिटर तर म्हशीच्या दुधाची विक्री 72 रुपये प्रतिलिटरवरून 74 रुपये प्रतिलिटर होणार आहे अशी माहिती दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळ म्हस्के यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड रेल्वे स्थानकाजवळील फाटकावर ट्रक रुळावर बंद पडल्यानं अमरावती एक्सप्रेसची ट्रकला धडक बसली. रेल्वे गेट पास करत असताना अचानक मालवाहू ट्रक बंद पडल्यानं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आमच्या वार्ताहरानं कळवली आहे. या अपघातात जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकमधल्या धान्याचं आणि ट्रकचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान अपघातामुळे भुसावळ ते नागपूर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसला परतूर आणि सेलू रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे. या निर्णयाला 6 महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान तिरुपती आदिलाबाद तिरुपती कृष्णा एक्सप्रेसच्या मार्गात येत्या 26 मार्चपासून बदल करण्यात आला आहे. ही रेल्वेगाडी आता सिकंदराबाद मार्गे न धावता चरलापल्ली मार्गे धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे. पालघर जिल्ह्यातल्या आरोग्य सेवांचं बळकटीकरण करून जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबिटकर यांनी म्हटलं आहे. पालघर जिल्ह्यात मनोर इथल्या ट्रॉमा केअर सेंटर तसंच नंडोर इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केल्यानंतर आंबिटकर बोलत होते. पालघर जिल्ह्यातल्या कुपोषणाच्या समस्येचा बारकाईनं अभ्यास करून या समस्येवर मात करण्यासाठी आरोग्य विभाग सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचंही आंबिटकर यांनी सांगितलं. छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात काल 17 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यापैकी 6 नक्षलवाद्यांवर प्रत्येकी 1 लाख रुपयांचं बक्षीस होतं. हे नक्षलवादी निया नेलनार म्हणजेच युअर गुड व्हिलेज या शासनाच्या योजनेचेही प्रभावित झाले आहेत. या योजनेअंतर्गत सुरक्षा दल आणि प्रशासनाकडून ग्रामीण भागात मूलभूत सुविधा पुरवून विकास केला जातो. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग क्रिकेट 2020 स्पर्धेत आज उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंका मास्टर्सची वेस्ट इंडिज मास्टर्सशी लढत होईल. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. दरम्यान या स्पर्धेत काल रायपूर इथं झालेल्या सामन्यात इंडिया मास्टर्सने ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा 94 धावांनी पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. इंडिया मास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावून 220 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ फक्त 126 धावा करू शकला. भारताकडून सचिन तेंडुलकरनं 42 धावा आणि युवराज सिंगनं 26 धावा केल्या तर शहबाज नदीमनं 4 बळी घेतले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10